नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रम आपल्याला जीवनातील लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीतील मार्गदर्शन देत आलेला आहे आणि सध्या जी मालिका सुरू आहे त्या मालिकेमध्ये विचार बदला म्हणजे जीवन बदलेल हा एक कॉन्सेप्ट घेऊन डॉक्टर सचिन आपल्या सोबत आहेत आणि ह्याच्याच बद्दल आपल्याला बरीचशी माहिती ते आजवर देत आलेले आहेत. अजूनही असे काही विषय आहेत, अशा काही मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचंय. तर सर्वप्रथम मी स्वागत करते डॉक्टर सचिन परबजीचं. सचिन परब डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर साहेब, विचार बदला म्हणजे जग बदलेल तुम्ही हा कॉन्सेप्ट आमच्या समोर आणलेला आहे आणि खूप लोकांना हा आवडलेलाही आहे. परंतु परिवर्तन करणं तितकंस फार थोडस सोपं वाटत नाही. तुम्ही सांगताय प्रयत्न चाललेला आहे, तर असं का होतं की काही लोकांना परिवर्तन करणं सहज होऊन जातं आणि काही लोकांना ते सहज करणं सहज वाटत नाही?
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणालात की विचार बदला म्हणजे जग बदलेल, हे कॉन्सेप्ट मी घेऊन आलो. नाही, ही काही नवीन गोष्ट नाही आहे. भरपूर लोकांना पहिल्यापासून माहिती आहे आणि भरपूर शास्त्रामध्ये आणि भरपूर लोकांनी याच्यावर भरपूर काय केलेलं आहे. आपण फक्त त्याच्याबद्दल पुनर्जागृती निर्माण करतोय, ठीक आहे ना. त्यामुळे हे काय नवीन नाही आहे, हे आहे जुनं आणि भरपूर लोकांना याच्याबद्दल माहिती आहे. दुसरं जे तुम्ही विचारलं की काही लोकांना सहज का वाटतं आणि काही लोकांना कठीण का वाटतं, तर हे महत्वाचं आहे की काही लोकांमध्ये ते सहजही आपल्या जीवनात त्यांना जर असं वाटलं की चुकीचं ते लगेच परिवर्तन करतात आणि काही लोकांना परिवर्तन करणं कठीण जातं. त्या दोघांमध्ये जर मुख्य तुम्ही फरक बघितला तर तो असतो शक्तीचा. दोघांमध्ये शक्तीचा फरक असतो आणि ती शक्ती त्यांच्यामध्ये असते काही लोकांमध्ये आणि काही लोकांमध्ये कमी असते. सगळ्यांमध्ये असते पण काही लोकांमध्ये प्रमाण जास्त असतं आणि त्यांच्यामध्ये तो एक आत्मविश्वास आम्ही बघतो, कॉन्फिडन्स बघतो की त्या कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासाच्या आधारे त्यांनी जर ठरवलं तर ते करून टाकतात. बाकी लोकांमध्ये आम्ही त्याची कमी दिसतो. तर हा जो विश्वास आहे स्वतःवर, आत्मविश्वास याला आम्ही म्हणतो, तो एक महत्वाचा घटक आम्ही पाहिलेला आहे की ज्याच्यामुळे हे परिवर्तन दिसून येतं सहज.
सर, तुम्ही म्हणला की परिवर्तन घडवून आणण्यासाठी आत्मविश्वासाचं असणं खूप गरजेचं आहे. आता डॉक्टर साहेब, असंही होतं कित्येकदा की आम्ही बघतो आमचे वर्कशॉप जेव्हा होतात तर त्यावेळेला आम्हाला सांगितलं जातं की जीवनामधलं परिवर्तन जर करायचं असेल तर तुम्हाला असं राहिलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. आत्मविश्वास हा शब्दाला फक्त टच करून जातात परंतु तो एक्झॅक्टली काय आहे? तुम्ही म्हटला की हे आता गरजेचं आहे, एक्झॅक्टली काय आहे आणि काय केलं पाहिजे, काय घडलं पाहिजे हे कधी आम्हाला सांगितलं जात नाही. तुम्ही आम्हाला थोडंसं सांगेल का? कारण खूपसा युवा वर्ग इथे बसलेला आहे, खूपशी लोक आहेत जे मोठमोठ्या पोस्टवर आहेत किंवा काही जाणारी आहेत, तर त्यांना हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आत्मविश्वास एक्झॅक्टली काय आहे. फक्त आत्मविश्वास तुमचा जागृत झाला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे एवढं सांगून आमचे वर्कशॉप संपतात. परंतु ह्याच्यात थोडंसं आम्हाला अजून मार्गदर्शन तुम्ही करा.
नाही, छान काम करतायत जे काही लोक आत्मविश्वासावर बोलतायत, ज्यांनी पुस्तक लिहिले, खरंच त्यांनी चांगलं काम केलंय. आय अप्रिशिएट देम, आय कॉम्प्लिमेंट देम की ह्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि करतातही आहे. भरपूर असे संस्था आहेत जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम करतात आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वासाबद्दल बोलतात आणि त्यांनी भरपूर लोकांना फायदाही झालेला आहे. असं नाही की ते बोलतात ते चांगलं नाही, नो, दे आर डुईंग गुड वर्क आणि त्यांनी ते चालू ठेवावं, लोकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा. फक्त एकच गोष्ट मला राहून राहून वाटते की आध्यात्मिक टच जो द्यायला पाहिजे, स्पिरिच्युअलिटीचा जो टच द्यायला पाहिजे, तो मला तो कमी दिसतो. आणि तो जर टच दिला तर मग तुम्ही मॅजिकल म्हणजे एकदम चमत्कारिक तुम्हाला रिझल्ट मिळू शकतील असा आमचा अनुभव आहे. कारण आमच्याकडे असे वर्कशॉप करून आलेले भरपूर लोक आहेत पण जेव्हा त्यांना ते आध्यात्मिक टच मिळतो, आध्यात्मिक ज्ञान मिळतं, तर त्यांच्यामध्ये ते एकदम एवढ्या ऊर्जेने ते येतात पुढे आणि त्यांच्यामध्ये कमालीचं परिवर्तन आम्ही बघतो. आत्मविश्वास या शब्दावर मी विशेष बोलेन. याला आपण आत्मविश्वास म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. एक मला आणखीन वाईट वाटतं की हल्लीची जी युवा पिढी आहे ती अध्यात्मापासून दूर गेलेली आहे. त्यांना काही लोकांना आकर्षण आहे पण त्यांना योग्य प्रकारे त्याचं ज्ञान दिलं जात नाहीये. आत्मविश्वास हा शब्दामध्ये आत्मा आहे, ठीक आहे. म्हणता तुम्ही आत्मविश्वास, पण दुसरीकडे आम्ही बघितलंय की असे लोक आत्मा आणि परमात्मा या गोष्टींना स्वीकारच नाही करत. तर मी त्यांना एवढं म्हणतो की जर तुम्ही स्वीकार नाही करत मग तुम्ही आत्मविश्वास हा शब्द का वापरता. आत्मविश्वास शब्दच आलेला आहे आणि तो शब्द आपल्याला सांगतो की आत्म्यामध्ये विश्वास असला पाहिजे किंवा सेल्फ कॉन्फिडन्स. आता सेल्फ हा शब्द पण इंग्रजी शब्द आहे पण त्याचा फुलफॉर्म कधी कोणाला सांगितलं जात नाहीये. म्हणून हल्लीची युवा पिढी त्याला स्वीकार नाही करत. तर सेल्फ हा शब्दाचा फुलफॉर्म पण फार सुंदर आहे किंवा सोल ह्या शब्दाचा फुलफॉर्म फार सुंदर आहे. सेल्फचा फुलफॉर्म आहे स्पिरिच्युअल एनर्जी इन लाईट फॉर्म. जशी ही ट्यूबलाईट आहे ती एक लाईट आहे, तशीच आत्मा पण एक लाईट आहे किंवा सोल आपण म्हणतो, सोर्स ऑफ युनिक लाईट, सोर्स ऑफ युनिक लाईट, SOUL सोल. तर ही पण एक लाईट आहे, आध्यात्मिक लाईट आहे. ही लाईट आपल्याला डोळ्यांनी दिसते, ही लाईट डोळ्यांनी दिसत नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्या विजनच्या बाहेर आहेत. सायन्स पण आपल्याला सांगतं काही फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीवाले आपल्याला दिसतात, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट आपल्याला दिसत नाही. आपण फक्त एक स्पेक्ट्रम मध्ये बघतो पण याचा अर्थ त्या नाही आहेत असं होत नाही ना. तर आत्मा ह्या डोळ्यांनी दिसत नाही पण दिव्य दृष्टीने ते बघू शकतो आपण, काही साधनेने आपण बघू शकतो. बघणं आपलं लक्ष नाही पण मी म्हणतो तुम्ही डिनाय करू नका. तर ही शक्ती आहे आणि ह्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. आणि जेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो त्या वेळेला आपली एनर्जी अशी डायनॅमो सारखी बाहेर येते आणि त्या ऊर्जेच्या जोरावर आपण आपले कुठलेही संस्कार आहेत ते परिवर्तन करू शकतो. ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे, ज्याच्यामुळे आपलं आणि दुसऱ्यांचं पण नुकसान होत आहे, संबंध खराब होत आहे, ते आपण आत्मविश्वासाच्या जोरावर किंवा जीवनामध्ये तुमचं काही लक्ष असेल ते आपण प्राप्त करू शकतो. जेव्हा ही आत्म्याची एनर्जी रिलीज होते आपल्यामध्ये आपण सर्व काही करू शकतो.
डॉक्टर सर, तुम्ही म्हटलं जेव्हा ही आत्म्याची शक्ती रिलीज होते, तर ही आत्म्याची शक्ती रिलीज कोणत्या कशी होऊ शकते, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीला की स्वतःमध्ये काय आहे हे जाणून जर घ्यायचं असेल, ती शक्ती जर उजागर करायची असेल तर काय लागणार आहे त्या व्यक्तीला?
मी नेहमी म्हणतो की हे जे वर्कशॉप घेतात त्याच्यामध्ये नेहमी सांगितलं जातं की तुमचे कपडे चांगले पाहिजे, ठीक आहे ना, तुमचा पेहराव चांगला पाहिजे, तुमचं चालणं बोलणं, तुमचं बघणं, तुमचं उभं राहणं, या सगळ्या बाह्य गोष्टीवर जोर देतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या पण महत्वाच्या आहेत, नाही असं नाहीये, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमची आंतरिक शक्ती कशी आहे. आणि ती आंतरिक शक्ती या बाह्य गोष्टींनी वाढत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला साधना करावी लागते. जर या आंतरिक बाह्य गोष्टी एवढ्या महत्वाच्या असत्या तर मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की गांधीजींकडे काय होतं, महात्मा गांधीजींनी काय कपडे घातलेले, त्यांचं शरीर कुठे बघते, जिम मध्ये नाही जायचे तुमचं मसल बिल्डिंग करायला, त्यांचे कपडे काय होते. आणि त्या एका व्यक्तीने अहिंसा आणि सत्यतेच्या आधारावर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला भारतातून हाकलून लावलं. का त्यांना राष्ट्रपिता म्हणतात, त्यांच्याकडे कुठे ही शक्ती होती? तर ही आध्यात्मिक शक्ती आणि जी त्यांनी साधनेने प्राप्त केली. तर आपल्याला साधना केली तर आपली आतली आत्मिक शक्ती जागृत होऊ शकते. तर साधना आपण केली पाहिजे. असंच मला एक उदाहरण आणखीन आठवत आहे की ब्रह्माकुमारीच्या सध्या ज्या मुख्य प्रशासिका आहेत त्यांचं नाव आहे दादी जानकी. त्यांचं वय 95 वर्ष. 95 वर्ष वय असताना ते 16-16 तास काम करतात. कुठून येते त्यांच्यामध्ये शक्ती? शिकलेल्या नाही आहेत त्या, शिक्षण नाही झालंय, पण हजारो लाखो लोकांसमोर स्पीच देतात. आणि एकदा स्पीच देताना असेच काही व्यक्ती प्रश्न विचारतात. तर एका व्यक्तीने दादींना प्रश्न विचारला की दादी तुम्ही ओम शांती म्हणता, अहिंसेबद्दल बोलता, पण समजा कोणी येऊन तुमच्या कानाखाली मारली तर तुम्ही काय कराल? ना तर प्रश्न पण चुकीचा आहे एवढ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही हजारोंच्या सभेमध्ये. दादींनी काय उत्तर दिलं असेल? तर दादीने खूप छान उत्तर दिलं. दादी म्हणाल्या, या सभेमध्ये म्हणाल्या, इथे कोण आहे ज्याच्यामध्ये हिंमत आहे की येऊन माझ्या कानाखाली मारावी? आणि एकदम सभा शांत झाली, स्तब्ध. आणि दादीची उंची 4.5 फूट आहे, 5 फूट पण नाहीये, पण हा विश्वास कॉन्फिडन्स कुठून आला दादी? जसं दादीने म्हणाले एकदम सगळी सभा शांत झाली. आणि मग दादी म्हणाले की कोणी माझ्या कानाखाली येऊन का मारावे? जरूर मी काहीतरी चूक केली असणार तेव्हाच मारणार ना व्यक्ती. तर माझ्याकडून जर काही चूक झाली नसेल तर कोणी मला मारणार नाही. आणि चूक नसताना जर मला मारले याचा अर्थ तो व्यक्ती वेडा असला पाहिजे. दोन्ही परिस्थितीमध्ये मी माझी शांती का घालू? कारण ही माझी शांती आहे ना. तर हा आत्मविश्वास आधीकडे कुठून आला? स्पिरिच्युअल पॉवर ही आध्यात्मिकतेची शक्ती आहे, ही राजयोगाची शक्ती आहे. तर राजयोगाचा जर तुम्ही नियमित अभ्यास केला तर तुमच्यामधली जी एनर्जी आहे, जो ऊर्जा आहे, जो ब्लॉक झालेले आहे, ते सगळे रिलीज होतात आणि तुमच्यामधला तो डायनॅमो रिलीज होतो. राजयोगा म्हणजे काय? आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर राजयोगाचा पहिलाच लेसन आहे की स्वतःला शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती आत्मा समजणे, जी या दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करते. तर आम्ही राजयोगामध्ये सर्वप्रथम आत्मिक स्मृतीमध्ये राहतो की आम्ही आत्मा आहोत, अति सूक्ष्म दिव्य ज्योतिबिंदू स्वरूप आहोत आणि शरीरापेक्षा भिन्न आहोत. हा विचाराचा आम्ही पुन्हा पुन्हा अभ्यास करतो की आम्ही आत्मा आहोत आणि जसे शरीराचे पिता आहे तसे आत्म्याचे पिता आहे. हा विचार केल्यामुळे आमचा सहज परमात्म्याशी योग लागतो आणि परमात्म्याची शक्ती आमच्यामध्ये यायला लागते. तर परमात्म्याची जशी शक्ती यायला लागते तुम्हाला एवढं शक्तिशाली अनुभव होतो, एकदम हलकेपणाचा अनुभव होतो आणि त्या शक्तीच्या आधारावर तुम्ही स्वतःला परिवर्तन करू शकता. तर राजयोगाचं ज्ञान आणि राजयोगाचा अभ्यास जर आपण केला तर आपल्यामध्ये ही शक्ती जागृत होऊ शकते.
डॉक्टर साहेब, नक्कीच राजयोगाचा अभ्यास आणि ज्ञान ह्या दोन गोष्टींची एक सांगड असायला पाहिजे, जोड असायला पाहिजे, तर एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास जागृत होऊ शकतो. तर समजा जर एखाद्या व्यक्तीला ही जर मिळून सुद्धा रोज काही असा अभ्यास करायला लागेल का, ज्याला आपण म्हणतो की रिव्हिजन रोजचं असावं, तर असं काही करण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का?
डेफिनेटली आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी पुन्हा सांगतो, बाहेरचे लोक खूप छान काम करतात, फक्त त्याला आध्यात्मिकता जोड दिली तर अतिशय सुंदर होऊ शकतं. तर असे विचार आहेत ज्याचा आपण रोज अभ्यास केला तर आपला आत्मविश्वास निश्चितच वाढू शकतो. आणि राजयोगाची जी कमेंट्री आहे, राजयोगामध्ये जे ज्ञान दिलं जातं त्याच्यामध्ये पूर्ण सांगितलं जातं की आत्मा कशी अनादि रूपामध्ये संपूर्ण आहे, आदि अनादिमध्ये तिचे गुण काय आहेत, ओरिजिनल क्वालिटी काय आहे, आणि ते आपण चिंतनामध्ये आणले तर जसं आपलं चिंतन असेल तशी आपली अवस्था बनत लागते. हा एक सृष्टीचा नियम आहे की जैसा आप सोचोगे वैसा आप बनोगे, एज यू थिंक सो यू बिकम. तर आपल्या चिंतनामध्ये हे विचार यायला लागले राजयोगाबद्दलचे की मी एक आत्मा आहे आणि अविनाशी आहे आणि शक्ती स्वरूप आहे, शक्ती हा माझा ओरिजिनल गुण आहे आणि सर्व शक्तिवान परमात्मा माझ्या बरोबर आहे. हा विचार आपण पुन्हा पुन्हा स्वतःला दिला आणि जसं आपण अभिकथनामध्ये पाहिलं की याच्यामध्ये भावना, चित्रीकरण आणि पूर्ण विश्वास, निश्चयाने जर आपण हा अभ्यास केला तर तुम्ही काही दिवसांमध्ये तुमची जेवढी एकाग्रता असेल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला हे रिझल्ट दिसू शकते आणि त्याचाच आपण आता अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही तयार आहात तर आपण अभ्यास करूया. आत्मविश्वासासाठी जे विचार आम्ही तुम्हाला देणार आहोत, हे विचार जर तुम्ही नियमित केले, रोज याचा अभ्यास केला आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही याचा अभ्यास केला तर निश्चितच आमचा असा अनुभव आहे की भरपूर लोकांनी आपला सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवलेला आहे. पण हा अभ्यास करताना जसं आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही जर एखादं जबाबदारीचं महत्वाचं काम करत असाल, जसं रस्ता क्रॉस करणं किंवा गाडी चालवणं किंवा एका मशिनरीच्या जवळ असणं, स्टोव, गॅस यांच्यापासून दूर राहून हे सगळं करत असताना आपण अभ्यास नाही करायचा आहे. एका शांत जागे जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, इवन फोन पण तुम्हाला तिथे डिस्टर्ब करणार नाही, अशा ठिकाणी बसून तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे. आणि स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत आपल्या शरीराला एकदम हलकं सोडायचं आहे. मी जे विचार तुम्हाला आता देणार आहे त्याला तुम्ही सहज स्वीकार करायचा आहे आणि त्याचा अनुभव करायचा आहे. त्याचं जो चित्र तुम्ही मनामध्ये आणलं तर तुम्हाला खूप बरं वाटेल. ओम शांती. हलकं सोडायचंय स्वतःला, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं होत चाललेलं आहे, शांत आणि माझं मन देखील एकदम शांत होत चाललेलं आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. मी कोणतीही नवीन वस्तू, गोष्ट शिकू शकतो. मला काय पाहिजे हे मला माहिती आहे आणि मी ते प्राप्त करू शकतो. जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा मी सामना करू शकतो. पूर्ण आत्मविश्वासाने भविष्यातील सर्व परिस्थितींना मी पाहू शकतो. माझ्या जीवनातील निर्णय मी यथार्थ घेऊ शकतो आणि घेत आहे आणि सहज माझ्यासाठी ते शक्य आहे. जीवनातील सर्व परिस्थितींचा मी पूर्ण आत्मविश्वास आणि स्थिरतेने सामना करू शकतो. जीवनातील नैसर्गिक प्रवाहामध्ये मी चालत आहे. आत्मविश्वास आणि स्थिर बुद्धीचा अखंड प्रवाह माझ्या आतमध्ये आहे. सर्व परिस्थितीमध्ये मी माझा आत्मविश्वास श्रेष्ठ ठेवू शकतो. माझ्याद्वारे आत्मविश्वास चारही बाजूला वातावरणामध्ये पसरत आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी अखूट आत्मविश्वास ठेवत आहे. दुसऱ्यांशी भेटताना मी बिलकुल हलका आणि पूर्ण आत्मविश्वास आणि खुशी से भेटत आहे. मी पूर्ण निश्चय आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कर्म करत आहे. मी पूर्णपणे आनंदित आहे आणि स्वतःवर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. आपल्या सर्व निर्णयांवर माझा 100% विश्वास आहे. जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्यातील सर्व क्षमतेंवर माझा पूर्ण विश्वास आहे. आत्मविश्वासाचा पोशाख मी निरंतर परिधान करत आहे. प्रत्येक दिवशी असीमित आत्मविश्वासाबरोबर जगणे ही माझी सर्वश्रेष्ठ इच्छा आहे, जी प्रत्येक वेळेस पूर्ण होत आहे. मी संपूर्ण शांत आणि पूर्णपणे एकाग्र आहे. त्यामुळे माझा दिवसेंदिवस आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. आपल्या क्षमतेमध्ये माझा विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कोणतेही कर्म असो ते करण्याचा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे, कारण सर्व शक्तिवान परमात्मा माझ्या बरोबर आहे. माझ्या आतमध्ये अनंत शक्तिया समावलेल्या आहेत. माझी विजय निश्चित आहे. माझ्या सर्व मान्यता मला संपूर्ण आत्मविश्वास आणि स्वतंत्रता प्रदान करत आहे. स्वतःबद्दल सकारात्मक स्वमान माझा आत्मविश्वास वाढवत आहे. माझा शांत स्वभाव आणि आत्मविश्वास वाला स्वभाव अन्य लोकांना पण शांत करत आहे. स्वतःबद्दल आत्मविश्वास दिवसेंदिवस माझा वाढत चाललेला आहे. दुसरे लोक माझ्या आत्मविश्वास आणि स्वमानाला स्वीकार करत चाललेले आहेत. जेवढे प्रश्न मला आहेत ते सर्व प्रश्न समाप्त होत चाललेले आहेत. माझ्या आत्मविश्वासाने मी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत आहे. स्वतःला असीमित आत्मविश्वासाचा आशीर्वाद मी देत आहे. माझ्यामध्ये अनंत आत्मविश्वास भरलेला आहे. प्रत्येक श्वासाबरोबर माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. मी विजयी आहे. विजय आणि सफलता माझा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे. मी विजयी आहे आणि विजय आणि सफलता माझा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे. मी बिलकुल शांत आणि आत्मविश्वासाने भरपूर आहे आणि निरंतर या अवस्थेमध्ये मी आहे. ओम शांती शांती शांती.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही खूप छान अनुभव करवला. दर्शक हो, जीवनामध्ये आत्मविश्वास किती गरजेचा आहे हे आपणही जाणतो, परंतु तो आत्मविश्वास आपण जिथे भौतिक गोष्टींमधून प्राप्त करण्याचे प्रयत्न करत होतो तिथे आज आपल्याला हे स्पष्टीकरण मिळालंय की ते आतमध्ये आहे, फक्त त्याला बाहेर आणायचंय. त्याची पद्धती आज आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलेली आहे, तर नक्कीच तुम्ही सर्वजण याचा अनुभव कराल असा मला विश्वास आहे. तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला आमच्या मेल आयडी वर प्रश्न पाठवू शकता, किंवा नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. असाच एक नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.